पांगो मना मट्टे रहनात भोर जीवाल राहत ते जीवाल हक्यांजनु मोट्टो अजु बलम राहल जीवम हत्ती त्याचा आंग केवढं मोठं म्हणत्या ते कसंट चार पाया जीवाले नाईभिये कानी दोन पाय राहले मनसाले भिन शिकून घेतलं ते मनसांत हलक त्याचे तोंडमाकून हिरून टाकतेत अजु त्याचे मोठे पायांकून खुंदून टाकतेत कानी तेवढं मोठं रान जीव उघडा दोन पाया माणसाचं गोट ऐकते खाले म्हणत्या हे दोन पाया माणूस देवाजवळून तेलवी अधिकार घेतलं मारून टाकणे आले पुरा बलम नाही त्यांना हलक मरून टाकाचे बल्यम कत्ती बाणालू तुपाकी या अक्के तयार करून त्याजून अधिक बलम राहिले जीवात झाल्यात तेलवीकून मारून टाकतेत हे जीव हेडांच्या हक्क्याकून माणूस जीवावर अधिकार करतेत इट्टे मजील माणूस तेलवी नाईशा हत्येकून वागाकून बैसाकून कोणते तन रनाट जीवाकून मरून जण होत आहे आले की माणसाले न पसराले तेढ आहेत हक्क जीव देव नाही करा की हक्कस करलं जीवाकून राहिले हक्के जीव चिमण्या नदीटे मासऱ्या हमासंग राहिले पुरुगुलु हे हक्के कुठं देव करलं झाल्याक देव माणसांत करले तर हक्के जीवाजून फिकरी करलं देव माणसांत शुद्ध त्यांच्या रूपमात करलं माणसांत हे भुईवर त्यांचं लेखांगर थोमा म्हणत देवाचं म्हणणं हक्के जीवावर मुट्टांगर माणसात थोलो देवाकून मिसरून रमा म्हणत माणसात देवाचं जीव आत्म थोलो येशीस माणसाले हक्के जीवाजून अधिक तेलवी उपायम हायत माणूसस जीवालाचे तित्तीकून नाऱ्याकून त्याकून फडकी करून घेतेत अजून मोठे झाडात बल्लालंगर तयार करतेत मातेत इटकेलांगर करतेत रक्कस मातेत लोकोंडांगर करतेत त्यातून इच्छंत्रमाचे सामानलू मिशीन तयार करतेत माणसं हेकले आलेस धड कोणतकी होकट कोणतकी वरक माणूस हेकलस ओरतोरतू जातेत माणसाले हेकले आलेस जिन्यात ओरतू जमा म्हणत मन्नू हाय देवाचे कागदाटे किट्टे हक्क होले माणूस तयार होलं विधम देखल्या भेव लागतेत ते इच्छंत्र कानी माणूस पापात पातालमात रोतसीतीत पडून जाण किट्टबाद माणूस त्यांना हद्म माणसावर रग्गेकून राहणं किट्टबाद होय माणूस त्यांना देवात आदिसरून त्यांनासाठी जीवनाईट देवांत करून घेऊन देवात हेलानं किट्टबाद होय माणूस किट्ट रोतचं म्हणत्या हेगिरी जीव हक्केगुडा हे माणसात दूर करतत माणूस किटरोतचं म्हणत्या त्यांना सक्के लेख येसूत माणसा पापांतून सोडोमाले हे भूमीवर धरला झाल्या येते किच्यंत्र म्हणून माणूस किट्ट पाप करलं म्हणत्या देवाचं रग्ग माणसाले उलटा हुटलं झाल्या देव माणसावर रग्गेजून अधिक प्रेमच दाखवलं त्यात धरून माणसाले आलं शिक्षा देवाचं लेख येसू अमाजांगर करलं हे प्रेम गुरिंचू एगडा योचिंचू किट्ट मोठ प्रेम किट्ट दया बायबिल काय सांगताय म्हणत्या पाप कोटी अधिक राहते की 33 देवाचं दया अधिक राहते मनस हक्की पापांचीस कानी मनस हक्की रोतची नव्हत भरजिन मनस त्याच्या पापा गुरिंचून ओचिंचून पाप नाईटे देवारग्य गुरिंचून ओचिंचून इष्टमाकून देव त्यात सोडवा शक्ती अंगर ओप्पून घेट्या त्यात किरस्तानलू म्हणतात खाले म्हटल्या त्याई क्रिस्तूत प्रेमिंचून त्यांना गोट ऐकतात तिट्ट नोयसी हिगिरच्याले गुडा पापातून कशी सुटणी हुमाकी चवून सांगतात देवा नवाकून प्रार्थन करायची हक्की पापातून सुटणी होतात तुन पापातून सुटणी होलस की नाही तन आत्तस देवाले प्रार्थना कर